हेलो हेलो, गुड आफ्टरनून सर. प्रांतिक स्कीम मधून वैभव बोलतोय. सर, तुमच्या प्रॉपर्टी साठी काही रिक्वायरमेंट आहे का आता पुण्यामध्ये फ्लॅट साठी वगैरे? खेळपूरला आहे म्हणजे रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे सर, तिथली इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो. सर, खेडशिवापूरला आता आमच्याकडे 1, 2, 3 BHK फ्लॅट अवेलेबल आहेत. सर, तुम्हाला कोणता हवा आहे? 1 BHK. 1 BHK सर, 395 स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया आहे. नाही सर, 1 BHK मध्ये 1 RK एक आहे, 1 BHK आहे आणि 2 BHK आहे, असे आहेत 3 फ्लॅट तिथे. नाही, 1 BHK एकाच टाईपचे आहेत सर, 395 स्क्वेअर फूट. 2 BHK मध्ये दोन प्रकार आहेत, एक 625 स्क्वेअर फूट आहे आणि 670 स्क्वेअर फूट. हा, 90 to 20 लॅक्स पर्यंत सर, 19 to 20. हो सर, कारण आमचे बँक ही टाईप आहे, त्यामुळे लोन मध्ये वगैरे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मी तुम्हाला आमचे जे हॅपीनेस ऑफ केअर शिवापूरचे जे साईट मॅनेजर आहेत ना, त्याचा नंबर देतो. त्यांना तुम्ही कॉल करा आणि जेव्हा तुम्हाला जेव्हा तेव्हा साईट व्हिजिट करू शकता सर तुम्ही तिथे. अच्छा, केअर शिवापूरलाच आहे का? ठीक आहे सर, तुम्ही तिथे म्हणजे आता तर तुम्हाला जवळ तेव्हा साईट व्हिजिट करू शकता. आज जरी केलीत तरी चालेल, मी तुम्हाला त्यांचा नंबर सेंड करतो लगेच. ओके, ठीक आहे सर, डिटेल्स तुम्हाला साईटवर सुद्धा मिळतील बाकीचे. ओके सर, थँक्यू.